सुतीरथ आधा तीरथ साली माँ बाप को नदी नाले सब तीरथ घर
अवर दर नायिकाया अवर दर नायिकाया के साथ रंग का
सोळा शस्त्र कौलनी मिळुनी त्या ईश्वदेला सांगती गाराणी
भर रस्त्यावर छेडितो गवाई तुझा सारंग पाणी
न त्यावडे ताळा त्याचा रागूस भेटण्यास निघाली मैना
मध्यरात्री त्यावेळी भेटण्यास राघूला निघाली मैना
अशी ती सुंदर जोडी पाहुनी कावळ्याची होती दैना
पित्रांना जेवण देताना मंडपी लग्न मंडपी भरले चुडे
गोऱ्या श्रीच्या मनगटी भरले हिरवे चुडे
यावरून विनायका काव्य रचिले रोकडे
लग्न झाल्यावर गोरी श्री लग्न झाल्यावर गोरी श्री कला बाणी